بر محمد و آل محمد بلند تر صلوات.
أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين، الصلاة والسلام على خاتم النبيين وآله الطيبين الطاهرين المعصومين. اللهم صل على محمد وآل محمد. ਕਲਾਵਾਂ ਦੀ ਖਿਦਮਤ ਮੈਂ ਜੋ ਕੁਝ ਅਰਜ਼ ਕਰਿਆ ਹੋਇਆ ਇਨਸ਼ਾਅੱਲਾ ਬਿਨ ਮਿੰਟਨ ਮੈਂ ਦੁਹਰਾਇਆਂ ਕੋ ਐਂ ਉਹਨਾਂ ਖਾਂ ਪੋਇ ਸਵਾਲਾਤ ਜੇ ਹਵਾਲੇ ਸਾਂ ਅਵਾਂ ਜੇ ਜ਼ਹਿਨ ਮੈਂ ਜੇਕਰ ਸਵਾਲਾਤ ਹੁਜਨ ਤਵਾਂ ਕਰੇ ਸਕੂ ਤਾਂ ਐ ਮੂੰ ਅਰਜ਼ ਕਰਿਓ ਤ ਦੀਨ ਜੀ ਸਮੂਰੀ ਤਾਲੀਮਾਤ ਦੀਨ ਜੇਕੋ ਕੁਝ ਅਸਾਂਖੇ सेखारण चाहे तो अल्लाह तबारक ताला उनजो नबी इमाम जेको कुछ असां के सेखारण चाहे तो उनन के अगर जमा कयो तो टे शयूं बनजन टोटल टे शयूं कुछ अकीदा है तौहीद अल्लाह जी अदालत नबूवत रिसालत इमामत क़यामत ये अक़ीदा आहिनि जिन ते इंसान खे ईमान रखिणो आहे। अलबत इन्हनि जे बि तफ़सील जी ज़रूरत आहे। तौहीद बाक़ाइदा पढ़णु पढ़ाइण जी ज़रूरत आहे, छो त दीन समूरो बुनियादु हुनजो तौहीद ते आहे। रिसालत बि तौहीद ते आहे, इमामत बि तौहीद ते आहे, क़यामत बि तौहीद ते आहे। ॿियो हिसो दीन जी तालीमात जो अहकाम आहिनि, हुकुम। ज़िंदगी जो कोई अमल अहिड़ो न हूंदो जेको इंसान जे साम्हूं अचे ऐं दीन हुनजे बारे में को हुकुम न ॾिनो हुजे। हुकुम मौजूदु आहे, या त दीन चवंदो त इहा शइ तुंहिंजे मथां फ़र्ज़ु आहे, मिसाल तौरु सचु ॻाल्हाइणु, या दीन चवंदो त इहा शइ हराम आहे, मिसाल तौरु कूड़ ॻाल्हाइणु, या दीन चवंदो त बाबा भली शइ आहे, पसंदीदा आहे, कंदे त फ़ाइदो थींदी पर न कंदे त नुक़सान कोन थींदी। मिसाल तौरु हर वक़्तु वज़ूअ सां रहणु फ़ाइदेमंद आहे, पर जेकॾहिं हर वक़्तु वज़ूअ सां न रहंदे त कोई ॾोह कोन थींदो, नुक़सान कोन थींदी। कॾहिं दीन चवे थो त बाबा हिनखे छॾींदे त फ़ाइदो थींदो, कंदे त नुक़सान कोई कोन थींदी। मिसाल तौरु पेट भरियो पियो आहे, वरी बि खाए थो, अलाह जी तरफ़ां ॾोह कोन थींदो पर हाज़मो त ख़राबु थींदी, नुक़सान। या दीन चवंदो त ॻाल्हि शइ बराबरि आहे, बाबा करे तॾहिं बि ठीकु आहे, न करे तॾहिं बि ठीकु आहे। मिसाल तौरु इंसानु वेठो आहे, उञ कोन लॻी आहे, पाणी पीए तॾहिं बि ठीकु आहे, न पीए तॾहिं बि ॿई बराबरि आहे। कोई इंसान जे साम्हूं अमल अहिड़ो न आहे जंहिंजे बारे में दीन इन्हनि पंजनि मां कोन को हुकुम ज़रूरु ॾिनो। तंहिंजे करे इंसान खे ॾिसणु घुरिजे त मुंहिंजी ज़िंदगी जेका गुज़रे थी उन में कहिड़ा कहिड़ा अमल आहिनि ऐं उन में कहिड़ा वाजिब आहिनि, कहिड़ा हराम आहिनि, ताकी हिननि खे अंजाम ॾिए, हिननि खां बची वञे, कहिड़ा फ़ाइदेमंद आहिनि ताकी उहो करे, कहिड़ा नुक़सानदह आहिनि त उहो छॾे। मुबाह में इंसानु आज़ादु आहे, तंहिंजे करे ॾिसे त मुंहिंजे ज़िंदगीअ में कहिड़ा कहिड़ा अमल आहिनि ऐं उनजे लाइ दीन हुकुम कहिड़ा ॾिना आहिनि। इहो दीन जे तालीमात जो ॿियो हिसो आहे। दीन जे तालीमात जो टियों हिसो अख़लाक आहे, इंसान जूं आदतूं। इंसान जूं आदतूं किथां ठहंदियूं आहिनि? अमल मां। अमल किथां ईंदो आहे? अक़ीदे मां। जहिड़ो अक़ीदो ओड़ो अमल, जहिड़ी नियत ओड़ो कमु। नियत नेक हूंदी त अमल बि नेक हूंदो, नियत बुरी हूंदी त अमल बि बुरो हूंदो। ऐं वरी अमल खे इंसानु बार बार दोहराईंदो आहे त उहा आदत बणिजी वेंदी आहे। तंहिंजे करे इहा आदत निकिरंदी आहे अमल मां, अमल निकिरंदो आहे अतीदे मां। तंहिंजे करे इंसान खे घुरिजे त पंहिंजी इस्लाह शुरू करे अक़ीदे खां, अक़ीदो दुरुस्त करे, ॿिए नंबर ते पंहिंजो अमल दुरुस्त करे, ऐं इन अमल खे बार बार दोहराईंदो त आदत बणिजी वेंदसि। हाणे वरी जेके अमल निकिरंदसि उन आदत ऐं अख़लाक मां, उनजो दर्जो ॿियो हूंदो, उनजी हैसियत ऐं मक़ाम ॿियो हूंदो। छो त हाणे इहो नमाज़ पढ़े थो छो त हिन जे अंदरि अब्दियत अची वई आहे, बंदगी अची वई आहे। हाणे बंदो बणिजी नमाज़ पढ़णु उहा नमाज़ बि आहे, अञा बंदो न बणियो आहे नमाज़ पियो थो पढ़े ताकी बंदो बणिजे उहा नमाज़ बि आहे। तंहिंजे करे इहे टे शयूं इनशाला मज़ीद अव्हां जे ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि ऐं अर्ज़ु करे चुको आहियां त इहे टे शयूं किथां मिलंदियूं, इहो दीन किथां मिलंदो, दीन ठाहिण वारो ख़ुदा आहे। छो ख़ुदा अलाह वारो दीन छो मां अपनायां? इन करे छो त तूं नथो ॼाणे, हू ॼाणे थो। इन करे दीन हुनजो जेको तुंहिंजो सही फ़ाइदो बि ॼाणे थो, सही नुक़सान बि ॼाणे थो। उहो तुंहिंजे फ़ाइदे में ई तोखे हुकुम ॾींदो, तुंहिंजे नुक़सान जो कोई हुकुम न ॾींदो। तंहिंजे करे दीन हुनजो, अलाह ताईं असांजी रसाई कोन्हे जो असां डायरेक्ट अलाह वटां दीन वठूं। तंहिंजे करे दीन नाज़ुल थियो आहे नबीअ ते। हाणे जेकॾहिं नबी ज़ाहिरनि हिन दुनिया में हुजे, इंसानु वञे हुन वटां दीन हासिलु करे, नबीअ जी थी वई वफ़ात, हाणे छा कजे? कल्ह मां ख़िदमत में अर्ज़ु करे चुको आहियां, रसूल अकरम जा सहाबी जिन मामलनि में रसूल अकरम जा सभु सहाबी मुतफ़िक़ आहिनि पाण में, उन में त मसइलो ई कोन्हे। मिसाल नमाज़ूं पंज आहिनि बाबा, मसइलो ई कोन्हे। मसइलो उते थो थिए जिते ख़ुदि सहाबा में इख़्तिलाफ़ु थिए। हाणे ज़ाहिर आहे त हिकिड़े खे वठिणो पवंदो, हिकिड़े खे छॾिणो पवंदो, कंहिंखे वठिजे, कंहिंखे छॾिजे। इते शिया ऐं सुन्नी ठहे थो। शिया चवे थो त हदीस सकलैन जे मुताबिक़, रसूल अकरम जे फ़रमान जे मुताबिक़, मां जॾहिं सहाबा में इख़्तिलाफ़ु थिए त उन पासे वेंदुसि जंहिं पासे अली इब्न अबी तालिब। अहले सुन्नत वारा चवनि था त असां ॿिए कंहिं ॾे बि वञी सघूं था। अली अल सलातलाम हिन दुनिया मां हलिया विया, शहीद थिया। हाणे जेकॾहिं इख़्तिलाफ़ु थिए, रसूल अकरम छा फ़रमायो, अली इब्न अबी तालिब छा फ़रमायो, त हाणे मयार केरु? हदीस सकलैन जे मुताबिक़ हाणे मयार इमाम हसन आहे। पंहिंजे दौर में इमाम हुसैन, पंहिंजे दौर में इमाम ज़ैनुल आबिदीन, पंहिंजे दौर में इमाम बाक़र, इमाम सादिक, ऐं हिन दौर ताईं कल्ह एसिताईं असां पहुता हुयासीं त आख़िरी इमाम इमाम महदी। हदीस सकलैन जे मुताबिक़ इख़्तिलाफ़ जॾहिं उमत में पैदा थिए त उन पासे वञिबो जंहिं पासे अहले बैत जो इमाम आहे। कोई सवालात तव्हांजे ज़हननि में हुजनि त मां इनशाला मुंहिंजे ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि, उनखां पोइ मज़ीद मौज़ूअ खे अॻिते वधाईंदासीं। हिकिड़ो दफ़ो सलवात पढ़ो मुहम्मद वाले। जी साईं, कोई सवाल हुजे? जी सवाल कयो, सवाल कयो बाबा, ॾिजो न।
सवाल इहो आहे त जी मोटरसाइकिल जो कारोबार आहे शुरू,
जी हा,
रोक हिकु 60,000 में मिसाल मिले थी त उहा 80,000 मिलनि था, छा उहो व्याज में शुमार आहे किश्तुनि ते? भाणो बि ईअं आहे, रोक वठंदा त उहो 1600 या त उहो वरी हुते 1000 रुपया रखंदा टिनि महीननि में, छा इहो व्याज में शुमार आहे?
बुनियादी तौर पहिरियां व्याज जो मसालो सम्झो त व्याज चइबो छा खे आहे त पोइ इहे सभु मसाला जेके आहिनि उहे हल थी वेंदा हलिया। व्याज छा खे चइबो आहे? जीअं त तव्हांखे ख़बर आहे त असांजा जेके मामला थींदा आहिनि उहे ॿिनि क़िस्मनि जा आहिनि, या त नक़द थींदा आहिनि, हाणे क़ीमत ॾिनी हाणे शइ वरिती नक़द, या वरी ओधर ते थींदा आहिनि त उहा शइ हाणे ॾिनी आहे, पैसा बाद में मिलंदा। तंहिंजे करे ॿिन्ही खे जुदा जुदा बयान तो कजे ताकि बिन्हीं के समझ में अचे तो ये नकद में ही है उधार में ही है। जो मामलो नकद उनमें जैसे कई जिन्स दई सागी जिन्स वे तो कणक दई कणक वे तो जव दई जव वे तो चावर दई चावर वे तो सोन दई सोन वे तो चांदी दई चांदी वे तो जिस्त दई जिस्त सागी जिन्स सागी जिन्स सागी यो पे शर्त आ। अगर जिन्स सागी वे तो शर्त करें तो इजाफो भी वो ठीक है इजाफो भी वस यो बो शर्त आ। अगर इजाफो शर्त ना है ये कें पांजे तरफा कंक दई छो तो खैर पर मामलो तद तो क्या जैसे इजाफो एतो मुख्य डींदी इजाफो शर्त यो बो शर्त जो है ना पेरों जिन्स सागी हो जाए बो इजाफो हो जाए शर्त उनमें मुआहदे में टों यो या जिन्स अड़ी हो जाए तोड़े किलो तोड़े जो डी वी या वरी मापे डी वी जो लिटर थी पानी जो लिटर खीर जो लिटर अगर या जिन्स इन में आ तो पो यो इजाफो जो वे तो यो व्याज टे शर्त याद रखो कणक दई कणक तो वे भले इन जिन्स में कणक हुआ भली हुए वह ढिली हो जिन्स सागी कणक कणक है चावर दई चावर तो वे सोन दई सोन तो वे चे तो एतो इजाफो वस शर्त यो आ जिन्स अड़ी आ जो या तो किलो में तोड़े थी डी वे या वरी लिटर इन सा मापे थी डी वे जिन्स अगर अड़ी आ तो इन में इजाफो यो व्याज आस वट इन में अक्सर कैमें थी इन में एतो ज्यादा ना है एक आध सूरत में जो थोड़ो तद जैसे अस थाव जिस्त वारा डेण के लिए इंदा गोठन में पो जो वो भगल टुटल जिस्त आठन ठहल थाव जो डींदा मिसाल तौर ब किलो वरतन भगल जो जिस्त किलो दिन मिसाल तौर थाव यो व्याज सागे नमूने से सोनार वट वा चांदी भगल दूँ था या मिसाल सोन भगल दूँ था वरी उन बदला जो ठहल जेवर वूँ था अगर इजाफो थी वो घट वी वो तो यो व्याज इन में जान छाने जो तरीको इन में जान छाने जो तरीको यो ये जो थावन वो ये जो सोनारो उनके पांच अग में शे दियो बाबा ये शे पंज रुपया ठीक है बाबा पंज रुपया शे दिनी तुम पंज रुपया तुम पा वो वरता हाँ कीमत घनी है पंजा रुपया पंजा रुपया ये वो चालीस रुपया बया यो इन व्याज में इंसान निकरी वो लेकिन जैसे जिन्स दई जिन्स ही वो विच में पैसा ना इंदा तो यो व्याज थी ठीक है यो में थो नकद में पर नकद में जैसे गणे काई शै डी थी वे तो उन में व्याज न थो मिसाल तौर कें जगह जो केला गणे दिंदा दर्जन हाँ बारह केला दई चौदह वन यो जो वो व्याज ना है छो तो यो गणे तो दिनो वे जिन्स वह हो तोड़े या मापे दिनी हो नकद में अना उधर जो मसलो ना आयो नकद में जो उन वक्त दे तो उन वक्त वे अच्छा हाँ अचो उधर ते उधर में इंसान जो अगर जिन्स दई जिन्स सागी वे नंबर एक शर्त कणक दई चे तो साल का बिन का या छह महीन का कणक ही वस ठीक है भाण दई भाण वे जिन्स सागी हो पेरों शर्त यो ठीक है बो शर्त यो तो उनमें इजाफो शर्त हो तो बाबा मां तो तदे दियां तो ये कणक हाँ एकड़ो मण तो छह महीन का डेढ़ मण इजाफो अध मण वो मैं शर्त हो त इहो व्याज थी वियो, चाहे उहा मापण वारी हुजे, चाहे उहा तोरण वारी हुजे, चाहे उहा ॻणण वारी हुजे। ठीकु आहे, ॻाल्हि सम्झ में अची वई। हाणे मसलो जेको साईं पुछियो आहे, त हिकिड़ो माण्हू आहे जेको भाण ॾिए थो, चवे थो पप्पा हिन वक़्तु अगरि पैसा ॾींदे त हुनजी क़ीमत हीअ, अगरि छहनि महीननि खां पोइ ॾींदे त हुनजी क़ीमत हीअ। तंहिंजे करे ही छा थो ॾिए, भाण वठे छा थो, पैसा जिन्स साॻी थी कोन, तंहिंजे करे व्याज न थींदो। इहो जिन्स साॻी कोन्हे तंहिंजे करे व्याज कोन थींदो। हा थी सघे थो घणी क़ीमत वठे त इहो ज़ुल्म में हलियो वञे, लेकिन व्याज न आहे, व्याज न आहे। छो त इहो वठे थो इन हवाले सां त नक़द जी, हिन शइ जी नक़द जी क़ीमत हीअ आहे, उधार ते क़ीमत हीअ अथसि, क़ीमत में फ़र्क़ु थो करे, तंहिंजे करे इहो व्याज न आहे। इहो जेको आहे उहो जाइज़ आहे, अलबत इहो ज़रूरु आहे त एतिरो इज़ाफ़ो न वठे जो अॻे ते ज़ुल्म थिए। पोइ इहो ज़ुल्म में त शामिलु थी सघे थो, लेकिन व्याज में शामिलु कोन्हे को। साॻे नमूने सां मोटर साइकिल, साॻे नमूने सां जेके ॿियूं शयूं आहिनि सभु ईअं। जी जी हिंदू मज़हब वारो इमाम हुसैन जे नाले ते सबील करे थो, जाइज़ आहे, भली शइ आहे। असां चऊं था बाबा इमाम हुसैन सिर्फ़ु असांजो थोरी आहे, सभिनी इंसाननि जो आहे। तंहिंजे करे हिंदू मज़हब वारे खे असां दावत था ॾियूं, अचो असांजे मजलिस में, अचो असांजे आज़ादारीअ में, अचो ईसाइनि खे, यहूदियुनि खे, अलाह खे न मञण वारनि खे बि दावत था ॾियो, अचो बाबा। तव्हां इमाम हुसैन खे ॾिसो त सही, परखियो त सही, ताकी तव्हांखे ख़बर पए त इमाम हुसैन शख़्सियत छा आहे, हुनजो किरदारु छा आहे, हुनजी क़ुर्बानी छा आहे। अचो ॾिसो, असां त सभिनी खे दावत था ॾियूं। तंहिंजे करे न्याज़ करणु कंहिंजे बि तरफ़ां हुजे कोई मसइलो कोन्हे, खाई सघिजे थो। अलबत हिकिड़ो मसइलो नजासत ऐं तहारत जो आहे, उहो इहो आहे त हिंदू अगरि मिसाल तौरु सबील जेको आहे लॻाए थो कंहिं मुसलमान खे, चए थो बाबा तूं विराए, कोई मसालो कोन्हे। हा अलबत हुनजो पंहिंजो हथु लॻी वियो अगरि पाणीअ खे त पोइ इहो पाक न रहियो। इहो इन करे जेको आहे उहो न पीअणो आहे, न के हू सबील कई अथई कोन पीबो, सबील जो मसालो न आहे, मसालो हू नजासत जी। जी जी ख़बर नाहे त अहिड़े क़िस्म जा सवालात केसि ताईं थींदा रहंदा। बाबा पढ़ण लिखण जो मामिलो आहे, मिसाल तौरु क़िबलो कहिड़ो आहे, हिकिड़ो आहे, ॿ आहिनि, केरु आहे क़िबलो कहिड़ो आहे, काबो मौली साहिब खे बि चवंदा आहियूं क़िबला काबा, पोइ छा थी पियो बाबा। ही नाला जेके आहिनि उहे को मखसूस थोरे ई आहिनि। साईं असां वटि गुज़रियो आहे, सिंध शिया ऑर्गनाइज़ेशन जो सरपरस्त हुयो, इंतिहाई भली शख़्स थी, साईं इमाम अली शाह, नालो छा आहे, इमाम अली, इमाम अली, सिर्फ़ु अली न, सिर्फ़ु इमाम बि न, इमाम अली। उन्हनि ते मलंगनि जो जेको आहे उहो जहिड़ो कोन्हे को, मलंगनि जो जहिड़ो सिर्फ़ु इमाम ख़ुमैनी सां भई नाला आहिनि, नालनि जे हवाले सां उहो कोन्हे, हू इमामत जो दर्जो आहे, जंहिंजे हवाले सां हू मासूम थी थो वञे, हुनजो ख़ुदा सां राबितो आहे इल्हाम जे ज़रिए सां, दर्जो ॿी शइ आहे। ही इमाम नाले जे हवाले सां आहे त मिसल तौरु जेको आहे उहो इनकलाब आयो, इनकलाब जी क़यादत कई आहे, क़ाइद खे अरबीअ में इमाम चइबो आहे। तंहिंजे करे हू उहिदो ॿी शइ आहे बाबा, ही ॿी शइ आहे, नालो साॻियो ई आहे। जे इमाम अली शाह चओ, इहो इमाम अली अली अलाम कोन बणजंदो, इहो इमाम अली, इमाम अली शाह ई आहे। जी
بسم اللہ الرحمن الرحیم قبلہ سائیں دور حاضر میں خواص کی چھا ذمہ واری ہجن گھرجے چھا جتا خواص جی ذمہ واری آ وہ ادا کن پیا اگر جے کدا ادا کن پیا تا وہ نتیجہ چھو سامو کون تھو
جی
جے کدا نتھا کن تا ان جو چھا سبب
جی دسو خواص اوے ہوندا ہن نظریاتی فکری لحاظ کا جے کہ عام سطح کا متھا ہوندا ان میں خبر ہے تو اصل حقیقت اچھا ہے معاشرے میں ماحول میں غلط فہمی پھیلیل اچھا ہے ہاں ان خواص کی ذمہ داری ہے خاص انسان کی تو وہ پانچ حق کے ظاہر کرے ڈجے نہ خوف زدہ نہ تھے مخلائے مہنگا چون گھومنے سے چون تو کہ اللہ تعالیٰ اگر کا گال سمجھائی ہے رکھ بابا سبھی کے سامنے تاکہ حقیقت جو کوئی آواز تھے حقائق کے بیان کرن یو خواص جی بنیادی سمجھا اگر حق تے حملو تھے تو خواص جو کوئی آواز بلند نہ تھا کل حدیث ڈاڑی سخت حدیث چوے تھی تو اگر جو کوئی دین میں بدعت ایجاد تھے نہیں شروع پہ ایجاد تھے نا عالم پانچ علم کے ظاہر نتھو کرے فعلیہ لعنت اللہ ان تے اللہ جی لعنت ہے اسا وٹ مسئلہ جو اسا ٹریو تھا گھنائی عالم پہ اڑے قسم جا ہیں گھنائی پڑھے لکھل پہ اڑے قسم جا ہیں جے کہ سمجھن تا تے خطیب جو کو پڑھے تو کوڑ تو پر کیر چوے جانے کیر چوے اسان جو مومنن میں پان مطالعہ ہے کون علامہ مجلس جو ایکڑو ہی جلد ہے امام حسین تے اگر پڑھو تو تاں کے خبر پہ جی ویندی تے اصل کربلا چھا ہے ائی ٹھائل کڑی ہے انتہائی افسوس تھیندو آ مکھے جدیں ممبر تے وہی ایکڑو خطیب کوڑ پتو گلائے تو کربلا میں امام حسین ہی چیو حضرت زینب ہی چیو حضرت سکینہ ہی کہو کوڑ کو عام مانو تے کون تھوڑے امام تے تو تھوڑے بھائی کو نہیں خوف ہی کون کوئی خوف نہ کربلا ہانے جگہ ٹھہی وئی آ اسا عموماً جو کو مانو جانن تا یا اوا کربلا آہی کون جکا 61 ہجری میں تھی ہوئی یہ سب خطیبن جی ٹھائل کربلا اج جی کربلا چھاتی کرے نتیجو شادی میں کڈے مولا میرا بھی گھر ہوئے علما دی چھا ہوئے یعنی چھا مطلب میرا بھی گھر ہوئے علما دی چھا ہوئے لسی دا گلاس ہوئے تے کھٹ ہوئے ستو پہ ہو جا کربلا سمارن جلا کی استعمال تھی جنے تے کربلا ہوا ہے جکا 6 مہینے جے بار کے مجاہد بنائے چھڑے بابا کربلا اتھارے بھی آ رہے تھے مد مقابل ظلم جے بھلے کیڑو وڈو جو کو وہ دنیا جو ظالم جو کو طاقتور چھو نہ ہو جے وا تو بھی ان کرے تو خدا تو سا ہے خدا تو سا ہے تے جے بھی تو ایک کربلا بہارن واری ہے اج کل سمارن دے لائے کربلا پہ بھی استعمال تے حتا کہ امام حسین کے اترو کمزور کرے تو ڈکھاریو ونے جو حیرت تھندی ہے وری مومن ہونے تے روندا پائیں مومن ہونے تے روندا پائیں مثال طور امام حسین علیہ الصلوۃ والسلام حضرت علی اکبر شہید تھن تا حضرت امام حسین علیہ السلام علی نتا سگن دسی نتا سگن ٹھوٹھن بھرے جو کو وجن تا بابا جڑے امام حسین اترو کمزور ا تے ما چھا تھی سی تو پاڑا بدھاؤں گا مسائے بھائی سب کوڑا سب آگے حقیقت کے خلاف بابا امام حسین جی منزل الائے چاہے تو چھا سمجھی ہو امام حسین کے یہ سب مشکلات امام حسین پانچ اختیار سے قبول کروں مجبور تھوڑی ہے امام حسین مجبور تھوڑی ہے پانچ اختیار سے قبول کروں خدا جی رضا میں راضی رہی قبول کروں عجیب جو کو آو وہ امام حسین کے ایڑو کمزور کرے دکھارن تا تاکہ مومن رون پر یہ خبر نہ ہے تو امام جی توہین کرے چھڑی تو नालो न खणो कंहिंजो नालो न नालो न नालो न खणो कंहिंजो बाबा बाबा इमाम ॻाल्हि भली कयो पर नालो कंहिंजो न नालो मुनासिबु न आहे कंहिं ते बि शख़्सी तौर वेही ॻाल्हाइजे मजलिस में इहो मुनासिबु न आहे शइ खे बयानु कयो बाबा जेको बि चयो महिरबानी करे ॻाल्हि ॿुध मुंहिंजी नालो न खणो नालो न खणो बाक़ी कंहिंजो ॿुधायो फलाणो हीअं थो चए फलाणो नालो न खणो बाबा हीअं चवनि था चवनि था ठीकु आहे ॻाल्हि थी इहो 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 ग़लति तरीक़ो आहे त नालो खणी चवे त फलाणो पोइ इनजो मतिलबु आहे त मां उनजे ख़िलाफ़ु वेही ॻाल्हायां मजलिस वञे हिकिड़े पासे ऐं शख़्सियत ते वेठो जेको आहे उहो हमिलो थिए न बाबा इहो ग़लति तरीक़ो आहे सलवात पढ़ो मुहम्मद वाले मुहम्मद ते हक़ीक़त छा आहे हाणे हिनजी ॿुधायां तव्हांखे अलामा मजलिस जो बिहारुलनि वारो पढ़ो जीअं हज़रत अली अकबर किरिया आहिनि इमाम हुसैन ईअं हमिलो कयो आहे जुमिलो आहे ईअं हमिलो कयो आहे जीअं बाज़ पंहिंजे शिकार ते ईंदो आहे हीअ आहे हुसैन हीअ आहे हुसैन बाबा जेको हज़रत इब्राहिम पंहिंजे इस्माईल खे लेटायो वेठो आहे उहो ई कोन थो किरे तूं हज़रत इब्राहिम खां ई हज़रत इस्माईल खां बि तोहीन आहे बाबा तोहीन आहे आहीं कोन इहो कंहिं तारीख़ में कोन्हे को हथरादू ठहियल किसा आहिनि कहाणियूं जिन ते असां वेठा था रहूं छा कयूं ख़वास पंहिंजो किरदारु कोन था अदा कनि पढ़ियल लिखियल चवनि था बाबा ठीकु आहे मौला जे नाले ते कुझु हले मौला जे नाले ते कूड़ हले पियो हिन एकवीह सदीअ में बेदारीअ जी ज़रूरत आहे इहो तव्हां पाण पढ़ो मुतालो कयो हिकिड़ो किताब त घटि में घटि पढ़ो घणा न पढ़ो हिकिड़ो किताब त पढ़ो जी कोई सुवाल हुजे त जी कोई सवाल हुजे आहे कोई सवाल सलवात पढ़ो मुहम्मद वाले अर्ज़ कयमि दीन जा टे शोभ आहिनि या अक़ायद आहिनि या अहकाम आहिनि या अख़लाक घुरबल असुल छा आहे अख़लाक घुरबल छा आहे अख़लाक हेसि ताईं पहुचणो आहे अक़ीदा पहिरियों दर्जो आहे अमल ॿियो दर्जो आहे ऐं अख़लाक आख़िरी टियों दर्जो आहे घुरबल इहो आहे हाणे तव्हांखे सुवाल थो कयां ज़रा ग़ौर कजो हिन ॻाल्हि ते इंसान हिन दुनिया मां वफ़ात करे वियो क़बर में हिन खां सुवाल थो थिए सुवाल घणा आहिनि पंजाह सठि सौ ॿ सवाल न टोटल पंज छह सवाल आहिनि रब कहिड़ो थी नबी कहिड़ो थी इमाम कहिड़ो थी दीन कहिड़ो थी क़िबलो कहिड़ो थी इहे सवाल ई आहिनि भला ॾुखिया सवाल आहिनि ॾुखिया बि कोन्हनि भला हिननि जो जवाबु ॾुखियो आहे जवाबु ॾुखियो कोन्हे हिकिड़े लफ़्ज़ जो त आहे रब केरु थीजे अलाह नबी केरु थीजे मोहम्मद इमाम केरु थिएजे अली हिकिड़े ई लफ़्ज़ जो जवाबु त आहे सवाल बि अॻ में ॿुधाया विया आहिनि जवाब बि अॻ में ॿुधाया विया सवाल बि अॻ में यानी जेके अॼु जी ॿोलीअ में चऊं पेपर आउट आहे पेपर लिकल आहे ई कोन जवाब बि मौजूदु आहिनि नंढड़े ॿार खे तव्हां हिकिड़े ॾींहं में रटाए सघो था पर क़बर ॾुखी आहे इहो छा आहे सवाल ॾुखिया आहिनि न जवाब ॾुखिया आहिनि न को घणा आहिनि जो यादि करण में देरि थिए न को क़बर छो ॾुखी आहे क़बर छा जे लाइ ॾुखी आहे पोइ हाणे ज़रा ग़ौर फरमाइजो हीउ जेको अक़ीदो आहे इहो मालूमात इन जो तालुक़ु इंसान जे सिर्फ़ु ज़हन सां इहे जेको अमल आहे इन जो तालुक़ु इंसान जे जिस्म सां हीउ जेको अख़लाक ऐं आदत आहे इहा रूह जो हिसो बणिजी थी वञे तंहिंजे करे चवंदा आहिनि सिंधीअ में त हेरियारे जी टंग भॼे पर हेर न वेंदी छो इन करे त हुनजी रूह जो हिस्सो बणजी वई रूह जो हिस्सो कहिड़ी शइ बणजी वई आहे अख़लाक अमल करे थो नमाज़ में बीठो आहे झुके थो सजदो थो करे इहे सभु अमल आहिनि हिन जो तालुक़ु छा सां आहे जिस्म सां अक़ीदो हिन जो तालुक़ु छा सां आहे ज़हन सां हाणे जॾहिं इंसान मरे थो त इहो ज़हन इहो त इन मिटीअ वारे क़बर में पियो अथसि न जिस्म इहो बि वियो इंसान रूह खणी वञे आलम बरज़ख में पहुचे थो तंहिंजे करे अगरि रटो लॻायो त इन्हनि सवालनि जो इहो गुम थी वियो इहे यादि ई कोन हूंदा छो त रूह सां गॾु छा थो खणी वञे जेको अख़लाक जी आदत अथसि रूह सां रटो कोन खणी वेंदो यादाश्त कोन खणी वेंदो रूह सां सिर्फ़ु उहे शयूं गॾु खणी वेंदो जेके हिन एतिरियूं बार बार अमल में दोहरायूं हिन जो हाणे हिन जे रूह जो हिसो यानी आदत यानी अख़लाक बणिजी वियो आहे अख़लाक पाण सां गॾु खणी वेंदो हाणे जंहिं लॻायो हो रटो त मुंहिंजो रब अलाह रबूबियत ते हलियो ई कोन अमल रबूबियत ते कयई ई कोन अलाह जी रुबूबियत हिन जे रूह जो हिसो बणियो ई कोन हाणे जॾहिं मरी वञी पहुचंदो यादि ई कोन हूंदुसि त रब केरु आहे यादि ई कोन हूंदो बाबा हा जंहिं इंसान अलाह खे रब मञण खां पोइ हिन रुबूबियत ते ज़िंदगी गुज़ारी बार बार इहा कन उबदो इहा कन सताईं बंदो आहियां बंदो आहियां बंदो आहियां बंदो बणिजी वियो आहे हाणे इहा ख़ुदा जी बंदगी हिन जे रूह जो हिसो बणिजी वई हाणे जॾहिं रूह खणी वेंदो त यादि अथसि त कंहिंजो बंदो हुयोसि इन करे इंसान मरण खां पोइ इंसान वटि सिर्फ़ु अख़लाक वञी बचंदो बसि न इंसान सां गॾु हुनजो नज़रियो वेंदो न इंसान सां गॾु हुनजो अमल वेंदो हुन सां गॾु छा वेंदो सिर्फ़ु अख़लाक ऐं आदत हाणे रटो लॻायो अथई ॿारनि इमामनि जा नाला यादि कया अथई इमाम जे पोयां पैरवी कई ई कोन इमाम खे अॻियां रखियई कोन इमाम खे रखियो अथई पोयां त मौला मां ज़िंदगीअ में हलां थो पियो बसि तूं रुगो पुठी ठपे छॾिजांइ मुंहिंजी पारो त थिए बसि इमाम खे रखियईं पोयां पाण थियो अॻियां इताद कयईं कोन मतिलबु तोखे बि ख़बर आहे पर मूंखे वधीक ख़बर आहे दुनिया जी दुनिया में कीअं हलिबो आहे पाकिस्तान में कीअं हलिबो आहे तोखे कहिड़ी ख़बर आहे मूंखे ख़बर आहे तंहिंजे करे मां हलां थो तूं रुगो पुठी ठपे छॾ बसि मुंहिंजी इताद कयईं कोन इमामत हिन जे रूह जो हिसो बणी कोन यादि ॿारहं इमामनि जा नाला आहिनि मरी वञी पहुचंदो यादाश्त गुम थी वञे यादि ई कोन अथसि त इमाम अली आहे या हसन आहे या हुसैन आहे या मदी हा इमाम मञियो अथई इताद कई अथई हर मामले में ॾिठो अथई त इमाम जो हुकुम छा आहे पोइ अॻिते वधियो हाणे इहा इमाम जी इमामत हिन जे रूह जो हिसो बणिजी वई हाणे जॾहिं वेंदो त ॿारहनि इमामनि जी इमामत पाण सां गॾु खयो थो वञे ॿारहं ई इमाम यादि हूंदसि हिन करे बाबा दीन टे शयूं ज़रूरु आहे पर घुर्ब लासुल अख़लाक तंहिंजे करे पहिरीं मजलिस में तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कयो हुउमि त मोमिन मोमिन थिए थो मोमिनाना अख़लाक सां काफ़िर काफ़िर थिए थो काफ़िराना अख़लाक सां ऐं मुनाफ़िक़ मुनाफ़िक़ बणजंदो आहे मुनाफ़िकाना अख़लाक सां जहिड़ो अख़लाक हिननि किरदारनि मां ओहिड़ो मोमिनाना मोमिन काफ़िराना काफ़िर मुनाफ़िकाना मुनाफ़िक़ मिसाल तौरु मुनाफ़िकाना अख़लाक छा आहे मुनाफ़िकाना अख़लाक छा आहे मुनाफ़िकाना सिर्फ़ु अख़लाक इहो कोन्हे त ज़बान सां त लाए लाए लला चवे दिलि में न हुजेसि न न ॿियूं बि निशानियूं आहिनि रसूल करम सलाहु वसलम जन फरमायो मोमिन ऐं मुनाफ़िक जी निशानी आहे त जॾहिं ॻाल्हाईंदो त कूड़ ॻाल्हाईंदो वायदो कंदो त वफ़ा न कंदो ऐं अमानत ॾे बस त ख़यानत कंदो। हाणे जंहिंमें बि इहो अख़लाक आहे नालो भरे मोमिन रखे सॼो ॾींहुं पियो अली उन वली उल्ला चवे इहो मुनाफ़िक़ मुनाफ़िक़ाना निशानियूं अथसि। अख़लाक ॾिसण जी ज़रूरत आहे मोमिन बणजण जे लाइ, मोमिनाना अख़लाक पंहिंजो ठाहिण जी ज़रूरत आहे। नारा हणण सां मोमिन कोन थींदो, इहे ज़बानी शयूं आहिनि, अख़लाक मोमिनाना हुजणु घुरिजे। हाणे मसलन सदाकत जे हवाले सां ॿ हदीसूं तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कयां थो, ज़रा ग़ौर फरमाइजो ॿिन्ही ते। रसूल अकरम फरमायो, जेसि ताईं को इंसान मज़ाक में बि कूड़ ॻाल्हाइणु नथो छॾे तेसि ताईं ईमान जो ज़ाइको बि नसीब न थींदो। मज़ाक में असां वटि उमूमन थींदो आहे न कूड़ ॻाल्हाए पुछंदो मज़ाक, मां त मज़ाक पिए कयूं। फरमाए वियो अगरि इंसान मज़ाक में बि कूड़ ॻाल्हाइणु नथो छॾे हुनखे ईमान जो ज़ाइको बि नसीब न थींदो। ईमान में दाख़िल त ॿिए पासे, ज़ाइको ई कोन मिलंदुसि। हिन मां छा मालूम थियो, बाबा ईमान में दाख़िल थियण जो दरवाज़ो सच आहे। ईमान में दाख़िल थियण जो दरवाज़ो सच आहे। अगरि इहो सच आयो त ईमान में दाख़िल थियो, सच न आयो अथसि कलमा जाम पढ़े नमाज़ूं भली रखे मस्जिदूं केतिरियूं ठाराए इमाम बारगाहूं केतिरियूं ठाराए अञा ईमान में दाख़िल न थियो आहे। सच ॻाल्हाए तव्हांखे ईमान में दाख़िल। अच्छा हाणे वरी ईमान मां ख़ारिज कीअं थींदो आहे, दाख़िल थियो आहे ख़ारिज कीअं थींदो? रसूल अकरम सलाहु वसलम खां कंहिं संदनी साथीअ सवाल कुझु कया आहिनि, उन मां तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कयां थो। अर्ज़ु कयो थो यार रसूल, छा मोमिन चोरी करे सघे थो? रसूल अकरम फरमाए, थी सघे थो मजबूर थिए चोरी करे विझे। यार रसूल, मोमिन भला ज़िना करे सघे थो? पाण फरमाए, थी सघे थो शहवत ग़ालिब थी वञेसि ज़िना करे विझे। हाणे पुछंदो यार रसूल, छा मोमिन कूड़ ॻाल्हाए सघे थो? पाण फरमायो न, मोमिन कूड़ नथो ॻाल्हाए सघे। ऐं पोइ रसूल अकरम जन आयत पढ़ी आहे, इनमा यफ़्तरिल कज़्ब, कूड़ उहे ॻाल्हाईंदा आहिनि जेके अलाह जे आयतुनि ते ईमान न रखंदा। इन जो मतिलबु आहे त बाबा ईमान में दाख़िल थियण जो दरवाज़ो सच आहे ऐं निकिरण जो दरवाज़ो कूड़ आहे। नारा घणा हणण वारो मोमिन न आहे बाबा, एतिरो अगरि न आसान हुजे हा त पोइ सभु मोमिन हुजनि हा दुनिया में। नारा हण ॿियो सभु कुझु कम बि करे, पर अख़लाक मोमिनाना जेसि ताईं पैदा न कंदे मोमिन न थींदो। आदतूं मोमिनाना ठाहे, आदतूं मोमिनाना ठाहे। कल्ह तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कयुमि, इहो दीन किथां मिलंदो? अलाह वटां। अलाह ताईं पहुच कोन्हे, नबीअ वटां। नबी हिन दुनिया मां हलियो वियो, इमाम वटां। इमाम बि हिन दुनिया में ग़ाइबु आहे। हाणे सवाल त पंहिंजी जाइ ते क़ाइमु आहे न, हाणे हाणे किताब, हाणे किताबनि जी सूरत में आंदी आहिनि। हे क़ुरान मजीद पियो आहे, हे बाबा हदीसनि जा किताब पिया आहिनि। हाणे दीन आहे हिनजे इन्हनि सूरत में या क़ुर जी सूरत में या हदीस जे किताबनि जे सूरत में। क़ुरान मजीद जे लफ़्ज़नि जी ज़मानत अलाह खईं आहे, कोई बदिलाए नथो सघे। हुन जे तरफ़ां ज़मानत आहे, लेकिन छा क़ुरान जी माना नथी मटिजी सघिजे? मटिजी सघिजे थी, जेतिरा तर्जुमा ओतिरियूं मानाऊं। हाणे कंहिंजे पोयां लॻजे, इन जो मतिलबु आहे त जिदो जहद करणी पवंदी बाबा हिन आयत जो, हिन लफ़्ज़ जो हिननि हिननि तर्जुमो कयो आहे, ॾह मानाऊं कढियूं आहिनि, हाणे मां कहिड़ी वठां? तो वटि दलील हुजणु घुरिजे त इन्हनि ॾहनि मानाउनि मां हीअ माना मूंखे वठणी आहे, दलील हुजे तो वटि गोल दलील। अगरि तूं इल्मी तहक़ीक़ में आहे, लह मैदान में, मुड़सुकी मैदान में लह, क़ुरान में जिद जो इल्मु हासिल कर। साॻे नमूने सां हदीस, छा हदीस जी ज़मानत आहे अलाह जे तरफ़ां त हदीस में कहिड़ी तब्दीली न करे सघंदो? न बाबा, कूड़ियुनि हदीसुनि जो तादाद सही हदीसुनि खां वधीक आहे, ॿियो न त घटि में घटि तव्हां सही बुखारी खणी ॾिसो। सही बुखारीअ वारो चवे थो त मूं वटि जेको आहे उहो 7 लख ऐं अलाए केतिरियूं हदीसूं हुयूं, जिन मां ही 7000 हदीसूं मुंहिंजे नज़दीक सही आहिनि, बाक़ी सभु कूड़ आहे। हाणे मूं वटि हीउ किताबु पियो आहे बाबा, हीउ मूं वटि पियो आहे उसूल काफ़ी, ठीकु आहे। उसूल काफ़ी बाबा कंहिंजो लिखियलु आहे? मुहम्मद बिन याकूब कुलैनी। इहो केरु हुयो? क़ाबिले एतमाद हुयो या न? इल्मी हैसियत केतिरी हुयसि? हता के हुयो बि सही दुनिया में या कोन हुयो? घणा तव्हांखे मिलंदा किताब मसनूआलनि ते, न उहो माण्हू तारीख़ में मौजूद ई कोन्हे, उनजे नाले ते किताब ठहिया पिया आहिनि। बाबा इहो मोहम्मद बिन याकूब कुलैनी हुयो बि सही या न? हुयो त हुनजो दर्जो छा हुयो, हैसियत छा हुई? नंबर ॿ, बाबा ही उसूल काफ़ी उनजो लिखियलु आहे या न, या मनसूब करे छॾियो आहे कंहिं? जाम मनसूब थियल किताब आहिनि, फितह रज़ा इमाम रज़ा सां मनसूब आहे, इमाम रज़ा लिखियो ई कोन्हे, तफ़सीर इमाम हसन अस्करी इमाम अस्कर हसन अस्करी लिखी कोन्हे, उहा मनसूब किताब आहिनि। हीअ बि मनसूब आहे या साबित आहे? अगरि साबित बि थी वञे त मुहम्मद बिन याकूब कुलैनी हुयो, ॾाढो भलो हुयो, उन किताब पाण उसूल काफ़ी लिखियो हुयो, पर हीउ जेको मुंहिंजे साम्हूं पियो आहे इहो साॻियो ई उहो आहे, हिनजो सबूत कहिड़ो आहे? हिन जो कहिड़ो सबूत आहे? जेको मुंहिंजे साम्हूं पियो आहे इहो उहो ई किताबु आहे जेको हुन लिखियो, हिन जो कहिड़ो दलील आहे? हुजणु घुरिजनि दलील। अगरि तूं मर्द मैदान आहे, मर्द इल्म आहे, मैदान में लह, तहक़ीक़ कर। हाणे हुन जेको आहे उहो रिवायतूं लिखी छॾियूं, फलाणे खां मां वरितो, उन हुन खां वरितो, उन हुन खां वरितो, उन इमाम ताईं पहुचायो। बाबा इहो जंहिंखां वती थई, जंहिं रावीअ खां, उहो कीअं सही आहे ग़लति आहे? यादाश्त कीअं हुयसि? वेसारे जो मर्ज़ु त न हुयसि? अधु यादि रखी अधु विसरी हलियो, सचु ॻाल्हाईंदो कूड़ ॻाल्हाईंदो कीअं हुयो? जेसि ताईं हुनजी ख़बर न पए रिवायत जी, मूंखे कीअं ख़बर पवंदी त सही हाल आहे ग़लति आहे? अच्छा, मां कोशिशि कई पूरी, साबित थी वियो बाबा हीउ मुहम्मद बिन याकूब कुलैनी जो किताबु आहे जेको मुंहिंजे साम्हूं पियो आहे। इहे जेके रावी लिखिया अथई इहे बि ॾाढा भला सचा नेक ऐं दीनदार इंसान हुया, कूड़ ॻाल्हाइण वारा न हुया। इमाम ताईं रिवायत सही पहुती आहे, मां कयो हुन ते अमल, मां कयो हुन ते रिवायत सही हुई, इमाम ताईं पहुतल हुई, रावी बि दुरुस्त हुया, किताब भलो हुयो, लिखण वारो बि सही। बाद में मूंखे ख़बर पए त इमाम इहा हदीस तकीअ वारी सूरत में बयान कई हुई ऐं मां उन तकीअ वारीअ ते हदीस ते अमल करे वेही रहियो। हाणे हाणे छा थिए बाबा? या त मैदान में लहो, पंहिंजी ज़िंदगी लॻाए 50 साल, 60 साल, 70 साल, तॾहिं वञी तूं कंहिं दर्जे ताईं पहुची सघंदे, पोइ पंहिंजे तहक़ीक़ ते अमल कर। अगरि इन मैदान में न आहे त महिरबानी करे सुकून सां चुप करे, जाहिल जी ज़िमेदारी आहे त चुप करे, ख़ामोश करे, जेको माहिर आहे उनखां वठे ऐं अमल कर। आया को मलंग को अच्छे तो कुछ को न थो पर माहिर वट विदु सब को न यो ई त मरीज को आया पाणा पर डॉक्टर को को आया पर डॉक्टर वट को न वित मरंदो न बिछाते मरंदो न बिछाते ई जिस्मानी तोर मरंदो ए ही छाए रूहानी तोर मरंदो वरी असां वटि नीम हकीम बि घणा आहिनि नीम मुला बि घणा आहिनि हुयो चौकीदार इस्पताल में कुझु ॾींहंनि खां पोइ वरी पंहिंजी प्राइवेट इस्पताल खोले वेही रहियो आहे हाणे चवे छा थो चवे इहो त इहो चयो न एम बी बी एस इहो जो डॉक्टर त इहो नयाद निभागो अथई इन वटि नवंजाह इंजेक्शन हणंदी जेको आहे तोखे मारींदी मूं वटि अच तूं हमेशह जेको नकली हूंदो आहे न उहो पंहिंजे सलाहियत जे बजाए ॿियनि खे हेठाओ करण जी कोशिशि कंदो बाबा एम बी बी एस बि त चवियो आहे मां सुञाणसि मुंहिंजे इस्पताल में जेको आहे मां हुन वटि रहियो आहियां हिनखे कुझु ईंदो ई कोन्हे को हर बर वेंदसि मरंदे मूं वटि अचो हाणे चौकीदार थो चए त मूं वटि अचो एम बी बी एस वटि न अचो ऐं सादो माण्हू वरी हिन ते लॻी हिन वटि वञी थो पहुचे ऐं इंजेक्शन हू अञा इंजेक्शन हणे आहे साॻी थी त वरी जेको आहे हुनखे ख़बर आहे त अगरि ख़राब थिए त बाबा ठीकु हीअं कबो आहे हिनखे त इहा ख़बर ई कोन्हे त इंजेक्शन रिएक्शन करे त पोइ छा कबो मरी पियो हर दुनिया जो कानून दीनी कानून चवे थो लाइक़ु न हुई तूं नुस्ख़ो लिखियो आहे मरी पियो आहे हाणे तूं क़त्लु कयो आहियो कातिल आहे तूं कोर्ट में तो केस हलंदो फांसीअ ताईं पहुचंदे अच्छा जेको जिस्म जे मौत जे लाइ फांसीअ ते पहुचे जेको कूड़ियूं फतवाऊं ॾेई ऐं इंसान जे ईमान मारे इंसान जी रूहानियत खे मारे उहो फांसीअ ते न पहुचणु घुरिजे असां वटि अजीब जी हालत आहे जाहे में आहियां बड़े वे तू मूंखे न ॾियो इन पर मां हाणे उन्हनि ते अमल कंदुसि माहिर ते न वेंदुसि सिंधी में चवंदा आहिनि गिदड़ खे लधी सुंढ पहाड़ ते मथे वञी वेही रहियो सुंढ खणी जे मां पंसारी थी वियो आहियां जंहिंखे को उर्दू किताबनि मां जेको गुज़ारो ई उर्दूअ ते आहे घर जो त उर्दू बि न सिंधी किताबनि ते गुज़ारो आहे अरबी हुननि खे ॿोली कोन अचे त इमाम आसिम छा चयो उर्दू वारे तर्जुमो छा कयो सिंधी वारे उर्दूअ ते तर्जुमो छा कयो काई ख़बर कोन अथसि पर चए थो न बाबा मूं वटि किताब आहे मां हिन माहिर ते थोरे ॾींदुसि बाबा पंहिंजी हैसियत सम्झो पंहिंजो मक़ाम सम्झो रस्तो तुंहिंजे लाइ बि खुलियो पियो आहे अच मैदान में लहो सिख पढ़ तहक़ीक़ कर बंदि थोरो आहे रस्तो तुंहिंजे लाइ पर अच त सही माहिर बणज त सही माहिर बि कोन्हे ऐं वरी चवे थो त माहिर वटि बि न वेंदुसि इहो जिस्मानी तौर जिस्म मरंदो तुंहिंजो रूह मरी वेंदी जॾहिं रूह मरी वेंदो आहे पोइ छा थींदो आहे पोइ नेकी बुराई लॻंदी आहे बुराई नेकी लॻंदी आहे इहा निशानी आहे नेकी बुराई लॻंदी बुराई नेकी लॻंदी नमाज़ी न वणंदो कूड़े सां दोस्ती हूंदी रूह वाला रूह मरी वियो सच ॻाल्हाइण वारे सां दुश्मनी थींदी ऐं ग़ीबत वारो वेझो दोस्त हूंदो रूह मरी वियो आहे बाबा रूह मरी वियो इन करे बाबा मैदान में अचो या त मर्द मैदान थियो या वरी ख़ामोश थी जेको माहिर आहे उनजी ॻाल्हि ॿुधो तव्हांजी ज़िमेदारी पूरी थी वई त इंसान जे लाइ वापसीअ जो रस्तो सदाई खुलियो पियो आहे। हिकिड़ो मौक़ो अचे थो जिते इहो तौबा जो दरवाज़ो हाणे बंदि थी वियो, उहो कहिड़ो मौक़ो आहे? जॾहिं इज़राइल साम्हूं आहे, हाणे दरवाज़ो बंदि, हाणे तौबा न आहे। इन खां अॻु में 60 साल जी उमिरि आहे, 70 साल जी उमिरि आहे, 80 साल जी उमिरि आहे, 90 साल जी उमिरि आहे, 100 साल जी उमिरि आहे, अञा तौबा जो दरवाज़ो बंदि न आहे, खुलियल आहे, खुलियल थी वापसि मोटी आहे, वापसि मोटी आहे पंहिंजे रब जे दरवाज़े ते, वापसि मोटी आहे। होर सिर्फ़ु हिकिड़े कलाक लाइ आयो हुयो, सिर्फ़ु हिकिड़े कलाक लाइ, वधीक न आयो, सिर्फ़ु हिकिड़े कलाक लाइ। लेकिन जीअं त वापसि मोटी आयो, अहिड़ी तौबा क़बूल थियसि जो इमाम हुसैन उनखे चयो, अंत हुर्रन हत्ता, वाकई तू आज़ाद मर्द, वाकई तू आज़ाद मर्द। ॿ जुमिला अर्ज़ु करणु चाहियां थो। हुर चए थो, मां निकितुसि, इबन ज़ियाद मूंखे 1000 जो लश्कर मोकिलियो, राति जो निकितुसि, कूफे जे दरवाज़े खां ॿाहिरि निकितुसि, 1000 जो लश्कर पोयां आहे, ऊंदहि जो राति जो वक़्तु आहे। चए, एतिरे में मुंहिंजे कननि में आवाज़ आयो, या हुर इबशिर बिल जन्नत, हुर जन्नत जी बिशारत हुजे। हुर चए त मां हेॾे ई होॾे ॾिठो, ॻाल्हाइण वारो कोई कोन, पंहिंजो पाण खे चयो, होर तुंहिंजी माउ तुंहिंजे मातम में वेहे वञे थो फर्ज़ंद रसूल सां जंग जे लाइ, ऐं मिलनी थियूं बिशारतूं जन्नत जूं, वारियूं बि उञायल आहिनि। अगरि चंद कलाक इन्हनि खे पाणी न मिले, दुनिया में हलिया वेंदा, ऐं हुसैन पोई मंज़िल तां थी वियोसि जो हथ हीअं खणी ऐं मथे, ताकी मुला पाणी ॾियनि, हथ मथे नथो खणी सघां, मुला छा कयो जो मश्क हेठि लाहे मुंहिंजे मुंहं ताईं आंदी आहे, पाणी पीआरींदा रहिया मुला। ज़ुहर जो अज़ान जो वक़्तु थियो, इहा ज़ुहर जी उहा अज़ान आहे जेका इमाम हुसैन पंहिंजे फर्ज़ंद अली अकबर खे चयो, अली अकबर हिन वक़्तु अज़ान तूं ॾे, अज़ान बि अली अकबर ॾिनी, अकामत बि अली अकबर चई, मौला निमाज़ जे लाइ अॻियां बीठा, मौला जा साथी बीठा, हुर बि पंहिंजे लश्कर समेत अची मौला जे पोयां। नमाज़ पूरी थी, मौला वेठा आहिनि, होर अचे थो, सलाम थो करे, सलाम छा चई, अस्सलामु अलैक यबना रसूलल्लाह, फर्ज़ंद रसूल तव्हां ते सलाम। मौला हिनखे ॾिसी चयो, वा अलैक सलाम, केरु आहे? चवे थो, अना हुर इब्न यज़ीद अर-रियाही। मुला फरमायो, अल्लाह जा बंदा दुश्मन थी आयो आहे या दोस्त थी आयो आहे? दुश्मन थी आयो आहे या दोस्त थी आयो आहे? हुर चयो थो, फर्ज़ंद रसूल, फर्ज़ंद रसूल नालो, फर्ज़ंद रसूल मूंखे अव्हां सां जंग जे लाइ मोकिलियो वियो आहे, लेकिन मां पनाह थो घुरां जो क़यामत जे ॾींहुं इन हाल में पेश थियां जो मुंहिंजा ॿई हथ पोयां ॿधल हुजनि। ॿई हथ ॿधल हुजनि, मां पनाह थो इन खां घुरां। तव्हांखे यादि ॾियण जी कोशिशि कयां थो, ज़रा यादि कयो, मौला जॾहिं हुर जो हुकुम न मञे ऐं कूफे जे तरफ़ पंहिंजो रस्तो जारी रखियो, त हुर अचे थो मुलाजे, सवारी जी लगाम झले तो इन वक्त मौला घोर के घोर तुझी माओ तुझे मातम में वेह छो कर मौला जो लफ्ज घोर के बेदारी के लिए काफी हुए खबर है होर छो जवाब दे होर चे तो फर्जंद रसूल अगर तवां का अलावा को मुखे पंजे माव जो तानो दे हा तो मां बोल के उन जे माव जो तानो दिया पर तवां के मां न तो देख सके तवां के न तो देख सके इन करे तो तवां जी माव फातिमा जहरा है एहतराम जहरा है जो को होर के जहन्नम वजन तो بس آخری جملے آشورے جے دی جڑے ہورا ڈٹھو تا ہانے جنگ اڑاٹر تھی ویا تھیندی ہور چا تو کرے علامہ مجلسی یہ جملہ ہے ہور چا کہو لشکر چھڑے تو عمر بن سعد جو بئی ہتھ پانجا मथे ते रखल अथस जिन पुराने दौर में कैदी के बाह पोया हथ बधी ए वठी अचबो ये पांजा हथ पोया बदल अथस पांजे रब सा गलाए तो या अल्लाह मां तोडा वापस तो अच पांजे जुर्म जी तौबा तो कर पालनहार मां तुझे औलिया जे दिलन के ड्रेजारियो हो आगे जुमलो बदलो आगे जुमलो बदलो चाहे तो या अल्लाह मां नबी जादन जे बे दिलन के ड्रेजारियो पालन हर मुझे माफ फरमा अचे तो हुसैन जे सामू बिठो सागो जुमलो तो فرزند رسول ڈاڈو مجرم آیا چھا مجھے توبہ قبول ہے چھا مجھے توبہ قبول ہے مولا جواب چھا رنو مولا جواب دنو ہورا اکھیوں کھول اللہ جی توبہ تجھے متھا ککر وانگر سایو کیو بیٹھی عجیب توبہ قبول کرنا وارو دروازو آہو سے موٹ تا سہی موٹ تا سہی اور چھتا مولا سبنی کا آگ میں مجرم ماں ہیں تینجے کرے سبنی کا آگ میں اجازت مکھے مولا اجازت دنیا چھتا مولا مجھے فرض زمدہ نالو علی تھس چاہیاں تو تا انکھے موک لیا तव्हांजे राह में शहीद थिए उनजी मुसीबत बर्दाश्त कयां शायदि मुंहिंजी गुनाह माफ़ थिए मलाई इजाज़त ॾिनसि हुन जो पुटु वियो जिहाद खे जॾहिं किरे थो हुन जो पुटु पंहिंजे बाबे खे सॾियो आहे हुर डोड़ियो इमाम हुसैन अॻिते वधिया हुन खे पकड़नि था फरमाए था हुर काॾे थो वञे काॾे थो वञे मोला मुंहिंजो पुटु किरियो मूंखे रड़ कई मां वञा थो मोला ॿ जुमिला चया पहिरियों इहो होर तूं महिमान आहे असां अहिल बैत महिमाननि खां ख़िदमत न वठंदा तूं वेह मां तुंहिंजे पुट खे खणी थो अचां मोला ॿियो जुमिलो चयो आहे होर मुंहिंजे नाना जो हुकुम आहे अगरि को कोढ़ो पीउ हुजे ऐं जवान पुटु हुजे ख़बरदार पोड़े पीउ खे जवान पुट जो जनाज़ो खां न ॾिजो पर तूं वे मां तुंहिंजे पुट जो जनाज़ो खणी थो अचां अर्ज़ु कयूं मौला हिन वक़्तु तव्हां हुर जे पुट जो जनाज़ो खणी आयो लेकिन जॾहिं तव्हांजो फर्ज़ंद अली असर अली अकबर किरंदो केरु हूंदो जेको तव्हांजे इन फर्ज़ंद जो जनाज़ो खणंदो अला लानत अलाह अला क़ौम ज़ालिमीन سيعلم الذين ظلموا أي منقلب ينقلبون. اللهم قل لوليك الحجة بن الحسن صلواتك عليه وعلى آبائه في هذه الساعة وفي كل ساعة وليا وحافظا وقائدا وناصرا ودليلا وعينا حتى تسكنه أرضك طوعا وتمتعه فيها طويلا. اللهم صل على محمد.